गणना अध्याय 28। परमेश्वर मोशेशी बोलला आणि म्हणाला, इस्रायल लोकास आज्ञा दे आणि त्यांना सांग की माझे अर्पण म्हणजे मला मधुर सुवासाची अग्नीतून केलेली माझी अर्पणे यासाठी माझे अन्न तुम्ही त्यांच्या नेमलेल्या वेळी अर्पणे करण्यास जपा। आणखी तू त्यांना सांग, अग्नीतून केलेले अर्पण त्यांनी परमेश्वरास अर्पावे ते हे आहे, त्यांनी नेहमी होमार्पणासाठी रोज एक एक वर्षाची दोन निर्दोष नर कोकरे, एक कोकरू सकाळी आणि दुसरे संध्याकाळी अर्पण करावे। हातकुटीच्या पावहीन तेलात मळलेल्या एक दशमांश एफा सपीठाचे अन्नार्पण करावे, हे नित्याचे होमार्पण। सिनाय पर्वतावर नेमलेले परमेश्वरास सुवासासाठी अग्नीतून केलेले असे अर्पण आहे। त्याबरोबरचे पेयार्पण एका कोकरामागे पावहीन असावे, म्हणजे परमेश्वरासाठी पवित्र स्थानी मदिरेचे पेयार्पण तू ओतावे, दुसरे कोकरू संध्याकाळी अर्पावे, जसे सकाळचे अन्नार्पणाप्रमाणे व त्याचबरोबरची पेयार्पणे तसे ते परमेश्वरास मधुर सुवासाचे अग्नीतून केलेले अर्पण असे अर्पण कर। प्रत्येक शब्बात दिवशी एक एक वर्षाचे दोन निर्दोष नर कोकरे आणि अन्नार्पणासाठी तेलात मळलेले दोन दशमांश एफा सपीठ व त्याबरोबरची पेयार्पणे ही अर्पावी। नेहमीचे होमार्पण व त्याबरोबरचे पेयार्पण याखेरीज आणखी हा होमार्पण प्रत्येक शब्बात दिवशी अर्पावा। प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी तुम्ही परमेश्वरास होमार्पणे करावी। या अर्पणात दोन बैल, एक मेंढा आणि एक वर्षाच्या सात मेंढ्या असतील। त्या मेंढ्या दोषरहित असाव्यात। प्रत्येक बैलामागे अन्नार्पण म्हणून तेलात मळलेले तीन दशमांश एफा सपीठ आणि प्रत्येक मेंढ्यामागे अन्नार्पण म्हणून तेलात मळलेले दोन दशमांश एफा सपीठ आणि प्रत्येक कोकराबरोबर अन्नार्पण म्हणून तेलात मळलेले एक दशमांश एफा सपीठ अर्पावे। हे होमार्पण मधुर सुवासाचे परमेश्वरास अग्नीतून केलेले अर्पण असे आहे। लोकांची पेयार्पणे ही प्रत्येक बैलाकरता अर्धाहीन व प्रत्येक मेंढ्याकरता एक तृतीयांशहीन व प्रत्येक कोकऱ्याकरता एक चतुर्थांशहीन इतका द्राक्षारस असावा। वर्षातील प्रत्येक महिन्यात हे होमार्पण करावे आणि निरंतरचे होमार्पण व त्याचे पेयार्पण याखेरीज परमेश्वरास पापार्पणासाठी शेरडातला एक बकरा अर्पावा। परमेश्वराचा वल्हांडण सण महिन्याच्या 14व्या दिवशी आहे। बेखमीर भाकरीचा सण महिन्याच्या 15व्या दिवशी सुरू होतो। हा सण 7 दिवस असेल। खमीराशिवाय केलेली भाकरीच फक्त तुम्ही खाऊ शकता। या सणाच्या पहिल्या दिवशी तुम्ही खास सभा बोलवली पाहिजे। त्या दिवशी तुम्ही कसलेही काम करायचे नाही। तुम्ही परमेश्वरास होमार्पणे द्याल। या अर्पणात दोन बैल, एक मेंढा आणि एक वर्षाची 7 कोकरे असतील। ती दोषरहित असावीत। त्याबरोबरचे अन्नार्पण तेलात मळलेल्या सपीठाचे असावे। गोऱ्यामागे 3 दशमांश एफा आणि त्या मेंढ्यांच्या मागे 2 दशमांश एफा आणि 7 कोकरांपैकी प्रत्येक कोकरामागे 1.1 एफा अर्पावे. तुम्ही एक बकराही अर्पण केला पाहिजे. तुम्हास शुद्ध करण्यासाठी देण्यात येणारे ते पापार्पण असेल. सकाळचे होमार्पण जे निरंतरचे होमार्पण आहे त्या व्यतिरिक्त हे अर्पण करावे. याप्रमाणे वल्लांडनाचे 7 दिवस दररोज परमेश्वरास मधुर सुवासाचे अग्नितून केलेल्या अर्पणाचे अन्न अर्पण करा. निरंतरचे होमार्पणे आणि त्याचे पेयार्पण या व्यतिरिक्त हे अर्पण असावे. नंतर या सणाच्या 7व्या दिवशी तुम्ही पवित्र मेळा भरवावा आणि तुम्ही त्या दिवशी काहीही अंगमेहनतीचे काम करू नये. सप्ताहांच्या सणात प्रथम पीक अर्पिण्याच्या दिवशी तुम्ही परमेश्वरास 9व्या अन्नाचे अर्पण कराल. त्यावेळी तुम्ही एक पवित्र मेळा बोलवा. त्या दिवशी तुम्ही कसलेही अंगमेहनतीचे काम करू नये. तुम्ही परमेश्वरास सुवासासाठी होमार्पणे म्हणून तुम्ही 2 गोरे 1 मेंढा व 1-1 वर्षाचे 7 कोकरे अर्पण करा आणि त्याबरोबरचे अन्नार्पण तेलात मळलेल्या सपीठाचे असावे. प्रत्येक गोऱ्यामागे 3.1 एफा व मेंढ्यामागे 2.1 एफा द्यावे व त्या 7 कोकराबरोबर 1.1 एफा सपीठ अर्पावे आणि तुम्हासाठी प्रायश्चित करायला 1 बकरा अर्पावा आणि निरंतरचे होमार्पण व अन्नार्पणाशिवाय ते अर्पण करावे. जेव्हा ते प्राणी तुम्हासाठी अर्पण करायचे ते निर्दोष असावे. त्याबरोबरची पेयार्पणे सुद्धा अर्पावी.